बालमित्रांनो, माझं नाव अनाया. आज मी तुम्हाला मम्माने लिहिलेली अनुची पाचवी गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे एप्रिलचं फूल. अनु आज खूपच खुश होती. खुश तर असणारच, उद्या गावाला जायचं होतं ना बूर पंपम गाडीतून. आता मम्माच्या पायात लुटपुट करत तिची बडबड चालली होती. मम्माला बॅग भरताना पाहून अनु म्हणाली,
मम्मा आपण हिप्पोला घेऊन जाऊया का ह्या वेळेला? एलीने मागच्या वेळी बघितलं मामाचं गाव, हिप्पोनी कधीच नाही बघितलं. आपण त्याला घेऊन जाऊया.
हिप्पो हे अनुचं सध्याचं लाडकं सॉफ्टवेअर होतं. अर्थातच खरा हिप्पोपोटॅमस कसा दिसतो ते तिने पाहिलंच नव्हतं. अनुचा सगळा दिवस ओव्हर एक्साइटमेंटमध्ये गेला. संध्याकाळी डॅडी घरी आल्यावर पण तिची बडबड सुरूच होती.
डॅडी, मी आणि मम्मा उद्या पंपम बसमध्ये बसून जाणार आहे, खूप सकाळी सकाळी लवकर.
डॅडी म्हणाला, चला मग झोपा पटकन, सकाळी कोकळी आवरडली ना की उठायचं.
पण डॅडी,
डोळे बंद कर अनुल्या, मी झोपलोय ना, तू पण झोप पटकन. कोकळीचा आवाज आला की उठायचं हे डोक्यात ठेवून अनु कशी बशी झोपली.
कू कू, डॅडी उठ, सकाळ झाली.
अनु, अजून अंधार दिसतोय.
डॅडी, पण कोकळी उठलीये ना?
हो, खरंच आवाज तर येतोय.
डॅडी उठून घड्याळ बघतो तर काय, 2 वाजले होते. अरे, ह्या कोकळीला काय झालं, आत्ता को ओरडतेय? बर, असू दे अनु, झोप तू, मी उठवते तुला सकाळी.
पण डॅडी, पंपम बस गेली तर?
नाही जाणार, आणि गेली तर मी येतो सोडायला. झोप बघू आता तू शांत. सकाळी एका हाके तुटून पटपट आवरून चालली एकदाची पंपम बस.
किती तो आनंद.
मग सगळं निरीक्षण, गप्पा टप्पा, खाऊ आणि थोडा वेळ झोप काढून झाल्यावर पुढचा ध्यास सुरू.
मम्मा, अजून किती वेळ? कधी येणार मामाचं गाव?
हा जप अगदी घर येईपर्यंत चालूच होता. या या पिल्लू, कधीपासून वाट बघतो आम्ही सगळे. सगळे एकदम समोर दिसल्यावर पिल्लू मात्र लाजून मम्माच्या मागे मागे. मग मात्र आईनी अनुला पटकन उचललं आणि एक पप्पी दिली आणि झाली मस्ती सुरू. किती उंच झालायस रे गुड्ड्या, बाबा म्हणाले. मग गुड्ड्याने सगळं घर नव्याने फिरून बघितलं. खूप दिवसाने आली होती ना ती. आता कुणी गुड्ड्या म्हणायचं नाही हा तिला, ती दीदी होणार आहे. बेबी येणार आहे ना मामीकडे.
कुठे बेबी?
अनुनी आश्चर्याने विचारलं. ते काय मामीच्या पोटात बसलंय, आई म्हणाली.
पोटात का बसलंय, बाहेर का येत नाही?
अजून खूप छोटं आहे ना, मोठं झालं की येईल बाहेर तुझ्या बरोबर खेळायला.
मग बेबी बॉय येणार की बेबी गर्ल येणार?
अनुनी विचारलं. बघूया की आता कोण येते ते, आई म्हणाली.
चाऊ माऊ, चाऊ माऊ, मामीच्या पोटात बोका की माऊ?
नख मारणारा बोका का नखरे करणारी माऊ? कोण येते ते पाहू. अनुला खूपच गंमत वाटली. तिच्या डोक्यात मात्र नवनवीन प्रश्न येऊ लागले. रोजच्या वेळेत सकाळी आई ताक करायला बसल्यावर अनु हळूच येऊन तिथे बसली.
आई, मग बेबी आल्यावर ते पण लोणी खाणार माझ्या बरोबर रोज?
हो, खाणार ना, जिबल्या साठत तुझ्यासारखं.
आई, मग बेबी माझ्या बरोबर खेळणार की नुसतं भांडणार?
अनुनी प्रश्नचिन्हानी आईकडे पाहिलं. रुसणारी बहीण की भांडणारा भाऊ? मामीच्या पोटात बोका की माऊ? लोणी गट्टम करायला कोण येते पाहू. थोड्या वेळ इकडे तिकडे करून अनु परत आईच्या मागे मागे.
आई, तू चपाती करतेस, मी पण करणार.
पटकन पळत जाऊन अनुने तिच्या खेळण्यातलं पोटपाट लाटणं आणलं. चपाती लाटत लाटत अनुची बडबड चालू झाली.
आई तू मला चपाती करायला शिकव, मग बेबी आलं ना मी शिकवेन त्याला करायला।
आई बेबीला काय खायला आवडतं?
मामीला विचार तिला काय खावंसं वाटतं ते।
दीदू मला तर भेळ पाणीपुरी असं सगळं चटपटीत खावंसं वाटतंय ग।
चटक मटक की गोड गोड खाऊ, मामीच्या पोटात बोका की माऊ।
भेळ पाणीपुरी की शिरा माऊ माऊ, काय खाणार ते पाहू।
मामी ते बघ तुझं पोट उडतंय।
ढबढब हलणाऱ्या पोटाकडे बघत अनु जोरात ओरडली।
अग पोट हलत नाहीये दीदू, बाळ मोठ झालंय ना ते हलते पोटात।
बघ कस लात मारते ते। ते बघ परत लात मारलं।
डिशुम डिशुम करते का आतमध्ये बसून नॉटी बेबी।
बघता बघता कसे पटपट दिवस निघून गेले।
तस अनुसकट सगळ्यांचीच उत्सुकता वाढू लागली।
आता बेबी बाहेर यायची वेळ आली होती ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च,
आणि अखेर तो दिवस उजाडलाच। 1 एप्रिल।
एप्रिल फूल, एप्रिल फूल, एप्रिल फूल, एप्रिल फूल।
एप्रिलचं फूल आमचं किती माऊ माऊ।
मामीच्या पोटातून आली मनी माऊ।